चीनी मंडी .com पॉडकास्ट।
भारतातील साखर उत्पादनाचा जागतिक बाजारावर परिणाम। भारतात साखर उद्योगाला देण्यात येत असलेल्या अनुदानामुळे जागतिक बाजारपेठेत साखरेचा अतिरिक्त पुरवठा होत आहे। पुढच्या काळातही पुरवठ्यावर याचा परिणाम होतच राहणार आहे असं मत एका आंतरराष्ट्रीय साखर परिषदेमध्ये व्यापारी आणि विश्लेषकांनी व्यक्त केलं आहे। भारतातील साखरेचं अनुदान 800 कोटी डॉलरपर्यंत पोहोचलं आहे, त्यामुळे ऊस उत्पादकांनी भारतीय बाजारपेठेच्या मागणीपेक्षाही जास्त ऊस उत्पादन घ्यायला सुरुवात केली आहे असं मत बाजारपेठेचे विश्लेषक बेन फेस्सलर यांनी व्यक्त केलं आहे। भारतात जवळपास 500 लाख ऊस उत्पादक शेतकरी आहेत। ही संख्या एक वोट बँक म्हणून पाहिली जाते। आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या तोंडावर एवढ्या मोठ्या मतदार वर्गाला दुखवण्याचं धाडस कोणी करणार नाही। भारतात 2017-18 साखर उत्पादन 200 लाख टनांवरून थेट 340 लाख टनांपर्यंत वाढलं। तेव्हापासून अतिरिक्त साखर पुरवठ्याचा विषय सुरू झाला असं मत फेस्सलर यांनी व्यक्त केलं। फेस्सलर यांच्या म्हणण्यानुसार भारतात पुढच्या हंगामातही जवळपास 300 लाख टन साखर उत्पादन होईल। अर्थात हवामान आणि राजकीय परिस्थितीवर बरंच काही अवलंबून असल्याचं त्यांनी सांगितलं। भारतीय बाजाराची गरज 260 लाख टन आहे, त्यामुळे हे उत्पादन गरजेपेक्षा जास्त असणार आहे। भारतानं साखर निर्यात करण्याची गरज आहे, पण अनेक उपाययोजना करूनही भारताला 50 लाख टन साखर निर्यातीचं टार्गेट पूर्ण करता येणार नाही। मुळात भारतात साखर उत्पादनासाठी जास्त किंमत मोजावी लागते। यातच आता देशांतर्गत बाजारातील विक्री दर वाढवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे, त्यामुळे सध्याच्या घसरलेल्या दरामध्ये कोणत्याही परिस्थितीत भारताला नुकसान घेऊनच साखर निर्यात करावी लागणार आहे असं मत फेस्सलर यांनी व्यक्त केलं। भारतात शेतकऱ्यांना ऊसाचे पैसे लगेच मिळत नाहीत, तरी यामुळे ऊसाचं क्षेत्र कमी होईल असं वाटत नाही। सरकार ऊसाचा दर ठरवत असल्यानं शेतकरी ऊस लागवड करतच राहणार असं मत अल्वेन समूहाचे विभागीय व्यवस्थापक रॉबर्ट हुफ यांनी व्यक्त केलं आहे। ऊस उत्पादकांनीच लागवड कमी केली म्हणून ऊसाचं उत्पादन कमी होणार नाही। भारतात केवळ हवामान म्हणजेच पुरेसा पाऊस झाला नाही तरच ऊसाचं क्षेत्र कमी होऊ शकतं असंही हुफ यांनी स्पष्ट केलं। फेस्सलर यांच्या म्हणण्यानुसार जागतिक बाजारात 180 लाख टन अतिरिक्त साखर होती। यावर्षी त्यात 50 लाख टनांची घसरण होईल आणि पुढच्या हंगामात 60 लाख टन साखरेचा तुटवडा जाणवणार आहे। थायलंडमध्ये साखरेचं उत्पादन कमी होऊ लागलं आहे। गेल्या हंगामात 145 लाख टन साखर उत्पादन झालं होतं, त्यात यंदा घट होऊन ते 140 लाखांच्या आसपासच राहील, तर पुढच्या हंगामात साखर उत्पादन 120 लाख टनांपर्यंत खाली येईल। जगातील सर्वात मोठा ऊस आणि साखर उत्पादक देश असलेल्या ब्राझीलमध्येही या हंगामात साखर उत्पादन घटलं आहे असं मत लेटिसिया फिलिप यांनी व्यक्त केलं आहे। ब्राझीलमध्ये साखरेऐवजी इथेनॉलच्या उत्पादनावर भर देण्यात आला आहे। गेल्या अनेक वर्षात पहिल्यांदाच ब्राझीलची साखर निर्यात घटल्याचंही त्यांनी सांगितलं।